ऑडिटिंग वेळेवर होण्याची चतुर्सूत्री. एकदा माझ्या एका सीए मित्राकडे गेलेले असताना बिझनेसमध्ये सक्सेसफुल असण्याचा विषय निघाला. बोलता बोलता सीए मित्राने फार चांगला दृष्टिकोन मांडला. तो म्हणाला, जे व्यावसायिक TDS, GST किंवा अशी चलन वेळेवर भरत नाही अशा लोकांचा नेहमी प्रॉब्लेम असतो, त्यांचे बिझनेस सक्सेसफुल असत नाही. मला आश्चर्य वाटले. खरे तर बिझनेसमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी छोट्या छोटी कामे सुद्धा व्यवस्थित वेळेत करायची असतात. शिवाय एखाद्या कामामध्ये नुकसान झालेच किंवा होत असेल तर ते सुद्धा कमीत कमी कसे होईल हे पाहायचे असते. तर मग उशिराने चलन भरणे का होत असेल? एकंदरीतच बिझनेसमध्ये जर ग्रोथ करायची असेल, सक्सेसफुल व्हायचं असेल, तर व्यवसायाच्या सर्वच अंगांची कामे वेळेत व्यवस्थित पूर्ण होतील याकडे आपण कटाक्षाने लक्ष द्यायला हवं. आणि अशा कामांमधला सर्वात मोठा भाग असतो तो म्हणजे गव्हर्नमेंट कंप्लायन्स आणि त्याच्याशी संबंधित अकाउंटिंग आणि ऑडिटिंग. तर आजच्या लेखात आपण ऑडिटिंगचे काम वेळेवर होण्याची चतुर्सूत्री पाहणार आहोत. व्यवहारांच्या नोंदी वेळच्या वेळी आणि अचूक होण्याची पद्धत. व्यवहारांच्या नोंदी वेळच्या वेळी आणि अचूक होण्यासाठी ज्या वेळेला एखादा व्यवहार घडतो त्याच वेळेला तो रेकॉर्ड करण्याची सिस्टीमला किंवा सॉफ्टवेअरमध्ये फीड करण्याची गरज असते. बरेचदा नंतर करूच्या नावाखाली अशी नोंद करायची राहून गेलेली ट्रान्झॅक्शन साठत जातात आणि नंतर एकत्र नोंद करायचे काम तर वाढते, शिवाय त्यात चुका होऊन आपल्याला त्रासही होतो. उदाहरण, बँकेत पैसे किंवा चेक भरल्याच्या एंट्री वेळच्या वेळी केल्यास काम सोपे होते. बऱ्याच ठिकाणी असे व्यवहार केल्याच्या 4-4 दिवसानंतर बँकेतून पासबुक आणल्यावर किंवा ऑनलाईन स्टेटमेंट डाउनलोड केल्यावर बँक स्टेटमेंट एकदम फीड करण्याची पद्धत असते. खरे तर असे करणे टाळत व्यवहार झाल्या झाल्या त्यांची नोंद सॉफ्टवेअरमध्ये करायला हवी. अशा प्रकारे व्यवहारांची नोंद करताना आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी सदर नोंदीबरोबर नमूद केलेल्या आहेत का हे देखील ज्या त्या वेळेला तपासणे गरजेचे असते. उदाहरण, GST परचेस बिलावर आपला GST नंबर नमूद केला आहे का हे तपासणे महत्वाचे ठरते. कारण जर त्यावर आपला GST नंबर नमूद केलेला नसेल तर उद्या इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच ITC मिळताना आपली अडचण होऊ शकते. पुढे जाता TDS, GST यांचा हिशोब ज्या त्या वेळेला बिनचूक पूर्ण होईल अशा पद्धतीने अकाउंटिंग इफेक्ट सेट करून ठेवावे, ज्यामुळे काम सोपे होते. थोडक्यात काय तर ज्या क्षणी ट्रान्झॅक्शन किंवा व्यवहार घडेल त्याच वेळेला त्याची नोंद करणे, नोंद करताना आवश्यक त्या सर्व गोष्टींचा संदर्भ नमूद करून ठेवणे आणि TDS, GST, TCS अशा महत्वाच्या गोष्टींचे अकाउंटिंग इफेक्ट योग्य पद्धतीने सेट करून ठेवणे उपयोगाचे आणि सोयीचे ठरते. व्यवहारांची नोंद करण्याच्या कामाचे ऑटोमेशन. आजच्या वेगवान युगात वेळेवर व्हायच्या व्यवहारांच्या नोंदींचे काम आणि पुढे त्यांच्या अकाउंटिंग इफेक्ट काम ऑटोमॅटिक होणे आवश्यक आहे, ज्यामुळे काम जलद होतात आणि अचूकताही वाढते. उदाहरण, सेल बिल, परचेस बिल किंवा बँकेत पैसे भरणं अशा व्यवहारांचे ऑटोमॅटिक पोस्टिंग होऊन त्यांचे इफेक्ट बॅलन्स शीट पर्यंत अचूक जाणे किंवा दिवसाच्या शेवटी केलेल्या जाणाऱ्या क्रेडिट कार्ड रिकन्सिलेशन अकाउंटिंग इफेक्ट ज्या त्या वेळेला प्रॉपरली पडणे किंवा कारागिराला पेमेंट देताना TDS, GST, TCS ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होणे इत्यादी. याशिवाय व्यवहारांची नोंद केल्यानंतर त्या नोंदींचे ऑटोमॅटिकली अहवालात रूपांतर होणे देखील तितकेच महत्वाचे ठरते. याबरोबर दर महिन्याच्या शेवटी ट्रायल बॅलन्स, बॅलन्स शीट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस ऑटो तयार होण्याची करण्याची क्षमता देखील आपल्या शॉपमध्ये विकसित करण्याची गरज असते. सॉफ्टवेअरमधूनच GST R1, 2B, 3B असे GST सर्व ऑटो रिपोर्टिंग करण्याची पद्धत. GST रिपोर्टिंग ऑटोमॅटिक केल्यामुळे आपली कामे हातोहात आणि सोप्या पद्धतीने होतात. वेळच्या वेळी अचूक कंप्लायन्स करण्यासोबतच दर महिन्याच्या शेवटी बॅलन्स शीट काढणे, सातत्याने प्रॉफिटेबिलिटी जाणून घेणे हे देखील बिझनेसच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक असते. त्याचबरोबर व्हॅल्युएशन मेथड्स ट्रेडिंग अकाउंटमध्ये व्यवस्थित सेट करून कन्सल्टंटशी वेळोवेळी चर्चा करून दररोजच्या नोंदीमधून नेट प्रॉफिट ऑटोमॅटिकली कळण्याची सोय करून घेणे ही तितकेच आवश्यक असते. ऑडिटिंगसाठी उचित पद्धतीचा अवलंब. एखाद्या व्यवहाराची हातोहात प्रॉपर नोंद होणे जितके आवश्यक असते तितकेच किंबहुना त्यापेक्षा जास्तच त्याचे विनाविलंब ऑथरायझेशन आणि ऑडिटिंग होणे आवश्यक असते. कुठल्याही एंट्रीच्या ऑथरायझेशनसाठी 4 आईज किंवा मेकर चेकर कन्सेप्ट वापरणे गरजेचे असते. उदाहरण, छोटे छोटे व्यवहार जसे डिस्काउंट देणे, क्रेडिट देणे अशा गोष्टींसाठी आपण ऑथराइजेशन वापरतो. पण जेव्हा इतर परचेस बिले अशा सगळ्यांसाठी देखील मेकर चेकर कन्सेप्ट वापरणे हिताचे ठरते. त्यामुळे अशा कामांमध्ये छोट्या छोट्या देखील त्रुटी राहणार नाही याची दक्षता घेता येते. पुढे जाता व्यवहाराच्या ऑथराइज नोंदींचे पिरियोडिकली अर्थात दर महिन्याला किंवा क्वार्टरली ऑडिटिंग केल्यामुळे वेळ तर वाचतो, शिवाय जर काही चुका झाल्या असतील तर त्यात सुधारणा करण्यासाठी देखील आपल्याला वेळ मिळतो आणि अशा सर्व प्रयत्नांमुळे आपला कंप्लायन्स चांगल्या लेवलला राहतो. एकंदरीत काय तर ऑडिटिंग वेळेवर होण्याच्या चतुर्सूत्रीमध्ये व्यवहाराची नोंद वेळच्या वेळी करणे, व्यवहारांची नोंद करण्याच्या कामाचे ऑटोमेशन करणे, ऍटो झालेल्या व्यवहारांच्या नोंदीवरून ऑटोमॅटिकली रिपोर्ट तयार होणे आणि सरते शेवटी रिपोर्टचे उचित ऑडिट करणे, या चार गोष्टींवरती कटाक्षाने लक्ष देण्याची गरज असते. ऑडिटिंग वेळेवर होण्याच्या चतुर्सूत्रीमधील डज अँड डोंट्स. व्यवहारांची नोंद करताना ओरिजिनल कॉपी अर्थात डॉक्युमेंट स्कॅन करून ठेवा, जे पुढे कधीही रेफरन्स म्हणून गरज भासल्यास उपयोगी पडते. नोंद करताना रोखीचा व्यवहार आणि KYC नियमांची पूर्तता होण्याकडे आवर्जून लक्ष द्या, कारण तसे न झाल्यास त्याचे दंड खूप जास्त आहेत. सिग्नेचर स्कॅनर यासारख्या गोष्टी वापरून कस्टमरने सिग्नेचर केलेले डॉक्युमेंट्स प्रत्यक्ष प्रिंट सोबत PDF फॉर्मॅटमध्ये देखील स्टोअर करून ठेवा, ज्यामुळे संबंधित व्यवहारांची नोंद कधीही एक्सेस करणे सहज शक्य होते. TDS, TCS, 194C ची कॅल्क्युलेशन ही नीट सेट करून ऍटोमॅटिकच करा. ऍटोमॅटिक रिकन्सलेशनसाठी EDI वापरा. बँकेचे स्टेटमेंट वेळोवेळी आपल्या अकाउंटिंग स्टेटमेंट सोबत रिकन्साइल होईल याची काळजी घ्या, यामुळे फ्रॉड रोखण्यास मदत होते. GSTR1, 2B, 3B सोबत ITC4 सारखे रिपोर्टिंग सुद्धा ऍटोमेट करा. बऱ्याच ठिकाणी ITC4 कडे दुर्लक्ष होते. प्रोव्हिजनच्या एंट्री सुद्धा पिरियोडिकली करा आणि मग बॅलन्स शीट काढा, त्यामुळे प्रॉफिटेबिलिटी योग्य पद्धतीने समजायला मदत होते. शिवाय ऍडव्हान्स टॅक्स देखील प्रॉपरली भरणे शक्य होते. बँक डेटेड एंट्रीज कटाक्षाने बंद करून टाका, कारण फ्रॉड करण्याची शक्यता बँक डेटेड एंट्रीजमुळे सर्वात जास्त असते. बॅलन्स शीट पूर्ण झाल्यानंतर लॉक डेट सारखे फीचर वापरून ट्रान्झॅक्शन लॉक करून टाका, जेणेकरून जुन्या एंट्रीज बदलल्यामुळे शोधाशोध करण्यात जो वेळ वाया जातो तो जाणार नाही. तर लक्षात ठेवा, ऑडिटिंग अचूक आणि वेळेवर होण्याची चतुर्सूत्री म्हणजे ऑडिटिंगच्या अंतिम तारखेचा ताण न जाणवण्याची हमी.